नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. फोंडा विधानसभा पोटवेंचणुके खातीर भारतीय वेंचणूक आयोगान पुजा पार्थ हांची सर्वसामान्य निरीक्षक म्हूण नेमणूक केल्या. फोंडा विधानसभा पोटवेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाच्या निमाण्या दिसा आज आम आदमी पक्षाचे उमेदवार गितेश नायक, भाजपाचे उमेदवार रितेश नायक आनी काँग्रेसीचे उमेदवार डॉ केतन भाटीकार ह्या उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज राजकीय कार्यकर्ते आनी सामाजीक राजकारणी डॉ राम मनोहर लोहिया हांच्या जयंती निमतान तांकां आदरांजली ओपली. राज्यातल्या अनुदानित आनी सरकारी महाविद्यालयातल्या पदवी अभ्यासक्रमा खातीरची ऑनलायन प्रवेश प्रक्रिया आयज सावन सुरू जाल्या. छत्तीसगडांत जावपी पयल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 सर्तींत वांटो घेवपी गोंयच्या पंगडाचो औपचारीक निरोप सुवाळो आयज जालो. आता पुराय खबरो. फोंडा विधानसभा पोटवेंचणुके खातीर भारतीय वेंचणूक आयोगान पुजा पार्थ हांची सर्वसामान्य निरीक्षक म्हूण नेमणूक केल्या. वेंचणुके संबंधी कसलेय प्रस्न आसल्यार ते सोडोवपा खातीर निरीक्षक सर्वसामान्य जनता, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आनी उमेदवारां खातीर सोमार आनी बिरेस्तार दिसा सकाळी 11 ते दनपारा 1 वरां मेरेन कोर्टरूम, अतिरिक्त जिल्होधिकारी 3, दुसरो माळो, सरकारी इमारत प्रकल्प 30 फोंडा हांगा उपलब्ध आसतली. वेंचणुके संबंधी कसली सुचोवणी आसल्यार निरीक्षकांक मेळचे वा तांचे कडेन संपर्क सादचो. फोंडा विधानसभा पोटवेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाच्या निमाण्या दिसा आयज आम आदमी पक्षाचे उमेदवार गितेश नायक, भाजपाचे उमेदवार रितेश नायक आनी काँग्रेसीचे उमेदवार डॉ केतन भाटीकार ह्या उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले. ह्या वेळार भाजपा आनी काँग्रेसीचे कार्यकर्ते हाजीर आशिल्ले. रितेश नायक हांणी भाजपा कडल्यान उमेदवारी दाखल करतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामोदर नायक, वीज मंत्री सुदीन ढवळीकर, उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री दिगंबर कामत, आमदार गोविंद गावडे आनी हेर लोक हाजीर आशिल्ले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आज राजकीय कार्यकर्ते आनी सामाजीक राजकारणी डॉ राम मनोहर लोहिया हांच्या जयंती निमतान तांकां आदरांजली ओपली. लोकशाय, सामाजीक न्याय आनी वंचितांचे सशक्तीकरण हाचे विशीं डॉ लोहियांच्या विचारांनी देशाच्या भौशीक जिणेचेर एक चिरस्थायी छाप घाल्या. डॉ लोहिया हे एक महान स्वतंत्र सैनिक आनी दूरदृष्टी आशिल्ले, विचारवंत आनी सामाजीक न्यायाचे खंबीर पुरस्कर्ते आशिल्ले अशें तांणी म्हणले. लोकशाय मूल्य घटमूट करपाक आनी चड न्यायपूर्ण आनी मानवतावादी समाज घडोवपाक डॉ लोहियांचे जिवीत आनी आदर्श देशाक आयजूय मार्गदर्शन करता अशें उपराष्ट्रपतींनी म्हणले. महान फुडारी डॉ राम मनोहर लोहिया हांची 116वी जयंती आयज लोहिया मैदान मडगांव हांगा 18 जून क्रांती दीस समितीन मनयली. ह्या वेळार भौशीक बांदकाम मंत्री, आदले मुखेलमंत्री आनी मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी फुलाहार ओपलो. हाचे उपरांत आमदार दिगंबर कामत हांच्या हस्तुकी गोवा स्वातंत्र्य झुजारी संघाच्या कार्यालयांत डॉ राम मनोहर लोहिया, डॉ जुलियांव मिनेझीस, लक्ष्मीदास के बोरकार आनी वसंत वी मळयो ह्या 4 नामनेच्या स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या छायाचित्रांचे अनावरण केले. दिगंबर कामत हांणी डॉ राम मनोहर लोहिया हांच्या बद्दल आपले विचार मांडले. राज्यातल्या अनुदानित आनी सरकारी महाविद्यालयातल्या पदवी अभ्यासक्रमा खातीरची ऑनलायन प्रवेश प्रक्रिया आयज सावन सुरू जाल्या. dhe.goa.gov.in ह्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतथळार प्रवेश प्रक्रिया पुराय करूं येता अशें उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावयकर हांणी उजवाडाक दिल्ल्या परिपत्रकांत म्हळां. बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीवोक, एग्रीकल्चर, नर्सिंग आनी गृहविज्ञान अशा साबार पदवी अभ्यासक्रमा खातीरच्या पयल्या वर्साचे प्रवेश अर्ज 9 एप्रील मेरेन ऑनलायन भरपाक मेळटले अशें उच्च शिक्षण संचालनालयाच्या सुत्रांनी सांगलां. आज महान स्वतंत्र सैनिक भगतसिंग, राजगुरू आनी सुखदेव हांच्या हौतात्म्य दिसा निमतान देश तांकां आर्गां ओंपता. 1931 वर्सा ह्याच दिसा ब्रिटीश साम्राज्या आड केल्ल्या क्रांतिकारी कारवाया खातीर ब्रिटीश शासकांनी तांकां लाहोरांत फाशी दिल्ली. ह्या भुमीपुत्रांनी राष्ट्रा खातीर दिल्ल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ शहीद भगतसिंग हांच्या मूळ गांवां खटखर कलान हांगा राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केलां. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी हेर फुडाऱ्यांनी ह्या महान स्वतंत्र सैनिकांक आदरांजली ओपली. लोकसभा आनी राज्यसभेनूय भगतसिंग, राजगुरू आनी सुखदेव हांकां आदरांजली ओपली. राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी म्हणले की तांचे हौतात्म्य हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातली फक्त एक घडणूकच नाशिल्ली तर तो एक असो निर्णायक खीण आशिल्लो ज्याने राष्ट्राची सदसद विवेक बुद्धी जागृत केली आणि वसाहतवादी राजवटी आड एकजुटीन उभे राहपाक लाखांनी लोकांक प्रेरणा दिली. आदरांजली व्यक्त करतना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हणले की तांच्या शौर्याची अमर गाथा देशातल्या तरणाट्यांक आणि पुराय राष्ट्राक प्रेरणा दिता. हो दीस मनोवपाक मेरा युवा भारत देशव्यापी पदयात्रा आयोजित करता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. आज जगभरात जागतिक हवामान दीस मनयतात. या वर्साची संकल्पना आसा आजचे निरीक्षण फाल्याचे संरक्षण. 1950 वर्सा 23 मार्च जागतिक हवामान संघटनेची स्थापना करपी कबलातीच्या स्मरणार्थ हो दीस दर वर्सा 23 मार्चाक जागतिक हवामान संघटना WMO मनयता. हो दीस समाजाच्या सुरक्षितते खातीर आणि कल्याणा खातीर हवामानशास्त्र आणि जलविज्ञान सेवांच्या महत्वपूर्ण योगदानाचे प्रदर्शन करता आणि जगभरात वेगवेगळ्या उपक्रमासहित मनयतात. जागतिक हवामान दिसा खातीर वेचिल्ली संकल्पना हवामान वातावरण वा उदकाकडे संबंधित समकालीन समस्या दर्शयतात. WMOची महासचिव सेलेस्ट सावलो हांणी आपल्या संदेशात सांगले की प्रत्येक अंदाजा फाटल्यान लाखांनी निरीक्षणां असतात ज्याचे WMO वरवीं समन्वित केल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्का मदीं प्रक्रिया करतात. वंदे मातरम राष्ट्रगीताचे 150वे वर्ष मनोवपाच्या कार्यावळीच्या 23 ते 30 मार्च 2026 मेरेनच्या विशेष टप्प्या निमतान रील मेकिंग सर्त आयोजित केल्या. देशभक्ती राष्ट्रीय एकजूट सांस्कृतिक दायज आणि वंदे मातरम राष्ट्रगीताचो संदेश आणि प्रेरणा दिवपाच्या उद्देशान आयोजित केल्ल्या रील तयार करपाच्या सर्तीत सहभाग घेवपा खातीर कला आणि संस्कृती संचालनालयान प्रवेशिका मागयल्यात. रील 1 मिनटा परस कमी असपाक जाय आणि ते चढ करून व्हर्टिकल व्हिडिओ MP4 वा MOV फॉर्मेटात असचे. रिलात वंदे मातरम गीताच्या वापराक प्रोत्साहन असा पूण सक्तीचे ना आणि वापर केल्लो असत जाल्यार गीताचो आदर आणि मान राखिल्लो असपाक जाय. सर्त 18 वर्सां पिराये मेरेन आणि 18 वर्सां पिराये वयर अशा 2 गटांत आयोजित करतले. दर 1 गटांत पहिले इनाम 10,000 रुपया, दुसरे इनाम 7,000 रुपया आणि तिसरे इनाम 5,000 रुपया असतले. सर्तीत सहभागी जावप्यांनी आपले रील 30 मार्च 2026 दिसा सांजेच्या 5 वरां पयलीं धाडपाक जाय. छत्तीसगडात जावपी पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 सर्तींत वांटो घेवपी गोंयच्या पंगडाचो औपचारीक निरोप सुवाळो आयज जालो. गोंय सरकार खेळा आनी युवा वेव्हार संचालनालय आनी गोंय खेळा प्राधिकरण SAG हांणी संयुक्तपणान ही कार्यावळ घडोवन हाडली. ह्या सुवाळ्याक खेळ आनी आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. तांणी खेळगड्यांक शुभेच्छा दिली. ताचे वांगडा गोंय खेळा प्राधिकरणाचे खेळा संचालक आनी कार्यकारी संचालक डॉ अजय गावडे आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. पहिलो खेलो इंडिया ट्रायबल गेम्स छत्तीसगडांत 25 मार्च ते 4 एप्रील 2026 मेरेन जातलो. गोंयच्या आदिवासी समाजातले प्रतिभावान खेळगडे हे राष्ट्रीय पांवड्यावेले सर्तींत राज्याचे प्रतिनिधित्व करतले. IMD केरळ माहे कोकण आणि गोयात दिसातल्यान उष्ण आणि दमट हवामानाचो अदमास दिला. गोयात कमाल तापमान 33.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला जाल्यार किमान तापमान 24.4 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट काय मुखेल खबरो. फोंडा विधानसभा पोटवेचणुके खातीर भारतीय वेचणूक आयोगान पुजा पार्थ हांची सर्वसामान्य निरीक्षक म्हूण नेमणूक केल्या. फोंडा विधानसभा पोटवेचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाच्या निमण्या दिसा आज आम आदमी पक्षाचे उमेदवार गितेश नायक, भाजपाचे उमेदवार रितेश नायक आणि काँग्रेसीचे उमेदवार डॉ केतन भाटीकार या उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केल्या. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी आयज राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक राजकारणी डॉ राम मनोहर लोहिया हांच्या जयंती निमतान तांकां आदरांजली ओपली. राज्यातल्या अनुदानित आणि सरकारी महाविद्यालयातल्या पदवी अभ्यासक्रमा खातीरची ऑनलायन प्रवेश प्रक्रिया आयसावन सुरू जाल्या. आनी छत्तीसगडांत जावपी पयल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 सर्तींत वांटो घेवपी गोंयच्या पंगडाचो औपचारीक निरोप सुवाळो आयज जालो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.